चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नोटांमधूनही कोरोनाचा फैलाव होऊ शकतो का? वाचा आरबीआयने दिलेले उत्तर। नोटांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत नाही असा विचार जर तुम्ही करत असाल तर ते चुकीचे आहे। नोटांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया किंवा व्हायरस पसरू शकतो। कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरार्थ आरबीआयने एका मेलमध्ये प्रत्यक्ष रूपात याबाबत सांगण्यात आले आहे। तसेच आरबीआय यांनी सांगितले की लोकांनी नोटांऐवजी जास्तीत जास्त डिजिटलच्या माध्यमातून पैसे भागवले पाहिजेत। CAIT यांनी गेल्या 9 मार्चला आर्थिक मंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र पाठवण्यात आले होते। या पत्रामध्ये CAIT यांनी नोट बॅक्टेरिया आणि व्हायरसचे वाहक आहेत किंवा नाहीत हे स्पष्ट करण्याचा आग्रह केला होता। आर्थिक मंत्रालयाने या प्रश्नाला आरबीआयला पाठवले होते, ज्याला उत्तर देताना आरबीआयने शनिवारी एका मेलच्या माध्यमातून हा संकेत दिला की नोटांमुळे व्हायरस पसरू शकतो। आरबीआयने CAIT ला पाठवलेल्या आपल्या उत्तरात सांगितले की कोरोना व्हायरस महामारीला पसरवण्यापासून रोखण्यासाठी लोक आपल्या घरातूनच मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कार्ड यांच्यासारख्या ऑनलाईन चॅनल्सच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने पैसे भागवू शकतात आणि नोटांचा वापर करणे किंवा ATM मधून रोख पैसे काढण्यापासून वाचू शकतात।